पैशाचा जात्या लगळून उद्या बसायचं घट म्हणलं की रातीच ठेवलंय भगरीचं पीठ म्हणून राजगिऱ्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बाजूला।